आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता. रेल्वेचं आगाऊ आरक्षण आता 120 ऐवजी 60 दिवस आधीपर्यंतच करता येणार. बिहारमध्ये विषारू दारू प्यायल्याने 24 जणांचा मृत्यू तर 15 जणांची प्रकृती गंभीर. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाची हाराकिरी. पहिला डावात 46 धावात भारताचा संपूर्ण संघ गारद. भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. भाषा, साहित्य, कला आणि आध्यात्मिकता हे सांस्कृतिक आधारस्तंभ देशाला वेगळी ओळख देतात असंही ते म्हणाले. जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाताना देशाची संस्कृती आणि मूल्यांचा अभिमान बाळगण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलं. पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळं भगवान बुद्धांच्या वारशाप्रती आदर व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. मूळ भारतीय असणाऱ्या 600 पुरातन कलाकृती आणि अवशेष भारतात परत आणल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वसंतराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे इथं पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 216 जागांवर सहमती झाली आहे. उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेसच्या 84 जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर या 84 किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार आहे असंही ते म्हणाले. राज्याच्या 8 विभागात महाविकास आघाडीच्या किमान 3 सभा घेण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी काल रात्री जाहीर केली. त्यात 30 उमेदवारांची नावं आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवर हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या 600 पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागांच्या युट्यूबवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात आज जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. यंदा जून महिन्यात एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या यूजीसी नेट 2024 परीक्षेचा निकाल उद्या 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेने समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. रेल्वे आरक्षणाची 120 दिवसांची मर्यादा आता 60 दिवस होणार आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी 60 दिवस आधी तिकीट आरक्षित करता येईल. येत्या 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे बोर्डानं कळवलं आहे. सध्या तिकीट आरक्षित केलेल्या नागरिकांना या निर्णयाचा काहीही फटका बसणार नाही. पण नव्यानं आरक्षण करणाऱ्यांना 1 नोव्हेंबरपासून केवळ 60 दिवसपर्यंतची तिकीटं आरक्षित करता येतील. परदेशी प्रवाशांसाठी ही मर्यादा पूर्वीप्रमाणे 365 दिवस असेल. दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आज नाशिक ते दिल्ली दरम्यानच्या कांदा एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. ही विशेष गाडी 1,600 मेट्रिक टन कांदा घेऊन येत्या 20 ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून त्यानंतर हा कांदा राजधानी दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल असं ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज जाहीर केलं. लखनौ, वाराणसी आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये देखील लवकरच कांदा एक्सप्रेस गाड्या रवाना होतील अशी माहिती त्यांनी दिली. नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी पंचकुलामध्ये त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसंच अनिल विज, कृष्ण पवर, राव नरबीर सिंह यांच्यासह 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली. सैनी यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या शपथविधीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंदीगडमध्ये होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची संबंधित नागरिकत्व कायद्याच्या कलम 6 अ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयानं आज 4-1 अशा बहुमतानं कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवरचा राजकीय उपाय होता असं न्यायालयानं आज हा निर्णय देताना सांगितलं. 1985 आसाम करारानंतर कलम 6 अ समाविष्ट करण्यात आलं होतं. 2019 आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी ते आधारभूत मानलं गेलं होतं. कलम 6 अ ने आसामसाठी एक विशेष तरतूद तयार केली ज्याद्वारे 1 जानेवारी 1966 पूर्वी बांगलादेशातून आलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना त्या तारखेपर्यंत भारताचं नागरिक मानलं गेलं. बिहारमध्ये सिवान आणि सारण या जिल्ह्यांमध्ये विषारी दारू पिऊन काल 24 जणांचा मृत्यू झाला तर 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिवानमध्ये 20 जणांचा तर सारण जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून विषारी दारूमुळे प्रभावित गावांमध्ये दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. मृतांमध्ये मशरख आणि भगवानपूर हाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गावांमधल्या नागरिकांचा समावेश आहे. विषारी दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेक जणांच्या नातेवाईकांनी पोलिसांना पूर्वकल्पना न देता त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सिवान आणि सारण जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. कसोटी क्रमवारीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या 46 धावात तंबूत परतला. भारताची ही देशातली सर्वात कमी आणि एकूण 3 क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरूच शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं 20 आणि यशस्वी जयस्वालनं 13 धावा केल्या. मॅट हेनरीनं 15 धावात 5 गडी बाद केले. विल्यम ओरुक यानं 12 धावात 4 भारतीय खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. या कसोटीचा हा दुसरा दिवस आहे. पावसामुळे काल पहिल्या दिवशीचा खेळ होऊ शकला नव्हता. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 1 बाद 82 धावा झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच आफ्रिका दौऱ्याच्या 3रा आणि अंतिम टप्प्यात मलावी या देशात पोहोचले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी मलावीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती आज एका वाणिज्यविषयक कार्यक्रमात आणि त्यानंतर भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्किट फायनल शॉटगन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं तर मैराज खान याला 6व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तत्पूर्वी आज महिलांच्या स्किट फायनलमध्ये गनेमत सेखॉन 6व्या स्थानापर्यंत पोहोचू शकली. स्टॉकहोम खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचे टेनिसपटू विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेंदुचेलियन आज सायंकाळी चेक प्रजासत्ताकच्या पेतर नुझा आणि पॅट्रिक रिकल यांच्याशी लढत देणार आहेत. काल संध्याकाळी भारताच्या संघाने स्वीडनच्या संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. नेपाळमध्ये सुरू असलेल्या SAFF महिलांच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचा सलामीचा सामना आज पाकिस्तानबरोबर होत आहे. संध्याकाळी 5:15 सामना सुरू होईल. स्पर्धांच्या अ गटात भारत पाकिस्तान आणि बांगलादेश असून ब गटात नेपाळ भूतान मालदीव आणि श्रीलंकेचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता. रेल्वेचं आगाऊ आरक्षण आता 120 ऐवजी 60 दिवस आधीपर्यंतच करता येणार. बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने 24 जणांचा मृत्यू तर 15 जणांची प्रकृती गंभीर. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाची हाराकिरी. पहिल्या डावात 46 धावात भारताचा संपूर्ण संघ गारद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.